सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
हाय संग्राम, अभिनंदन हियर. गुड मॉर्निंग.
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा दुसऱ्यांदा आपण जिंकलोय सलग 2 वर्ष, त्यावर तुलाही अभिनंदन.
तुझं पहिलं अभिनंदन, मग आमचं.
नाव सांग ना.
अभिनंदन मिसे.
अच्छा, तुझं नावच अभिनंदन आहे.
येस येस येस.
बरं अभिनंदन, आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे.
बरोबर
आहे. सिगरेटच्या किमती खूप वाढल्यात आणि हे कसलं स्टॅटिस्टिक आहे, जवळजवळ 1/3 महाराष्ट्राचं पॉप्युलेशन हे सिगरेट, बीडी, तंबाखू, काही ना काहीतरी टोबॅको प्रोडक्ट घेतं. तुझी काय सिच्युएशन आहे रे?
सिच्युएशन नाही, तेच सांगतोय की तसा काही सिगरेट ओढत नाही किंवा तंबाखू खात नाही, पण माझे फ्रेंड्स वगैरे एवढे ते अडिक्ट असतात.
बरं, थांब थोडस मला बॅकग्राऊंड दे, तू करतोस काय?
मी सध्या टेक्निकल लीड आहे विप्रो.
विप्रो मध्ये? अरे, तुमचं इन्क्रीमेंट आलं ना कालच?
इन्क्रीमेंट होत आहे अजून, चाललंय.
अच्छा, मला वाटतं इन्फोसिस झालं.
हा, म्हणजे इट्स इन प्रोसेस. आता अजून पगार वाढ कधी होईल माहित नाही.
बरं, मग
मोस्टली आयटीतल्या लोकांना माहित नाही म्हणजे का त्यांचा स्ट्रेस असतो काय असतो, पण आय डोंट थिंक स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही सिगरेट ओढल्या पाहिजेत किंवा सनबराग वगैरे किंवा तंबाखू खाल्ली पाहिजे.
पण खातात, सर्रास खातात असं म्हणतोय तू?
हा, ते सर्रास करतात म्हणजे हार्डली 2-2 तासाने ते बाहेर असतात स्मोकिंग करून. त्यातले अर्धी सिगरेट तर बाहेर घालवतात.
तुझा हाही प्रॉब्लेम. एक तर स्वतःचा जीव घेताय ते घेताय, पण त्याचबरोबर नासधूसही करताय.
ओके, आणि
देशाची जी मालमत्ता आहे.
राईट राईट.
आयटीतल्या तुझ्या सगळ्या पब्लिकला माझा हाय सांग आणि म्हणाव खर्च तरी आता फार होतोय म्हणून तरी बंद करूया.
जरी किमती वाढल्या तरी त्याच्यात काय फरक पडलेला नाही यांच्या इंटेक मध्ये.
बरोबर, तुम्ही आयटी कंपन्या नुसते इन्क्रीमेंट वर इन्क्रीमेंट देताय म्हटल्यावर काय?
इन्क्रीमेंट असं सुद्धा त्यांना तुम्हाला खरं सांगतो, पगार जरी कमी असला तरी त्यांचे स्वतःचे अॅडिक्शन घालवण्यासाठी हे लोक म्हणजे त्यातले निम्मा पगार सुद्धा ते सिगरेट ओढत असतील. 10,000 पगार ना असणाऱ्यांना किंवा त्याचे सुद्धा लोक त्यात 5,000 सिगरेट तंबाखू याच्यात ओढत असतील.
बापरे. ऑलराइट, थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग मित्र.
या चल, थँक. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.
4 गाण्याची बाकी इन्क्लुडिंग. मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.